श्री दासबोध दशक 18वां बहुजिनसी समास 8वां अंतरदेव निरूपण
श्री राम ब्रह्म निराकार निश्चल आत्म्यासविकार चंचल तया सम्भणति सकल देव ऐसे देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना बहुत देवे अनुमानेना एक देव म्हणूनी विचार असावा विचारे देव शोधावा बहुत देवांचा गोवा पडोची नये देव क्षत्री पाहिला त्या सारखा धातूचा केला पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा तंत लागला मुळाचा अवताराकडे अवतारी देव संपले देहे धरुनी वर्तोन गेले त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णु महेश त्यातीही देवास ज्याची सत्ता तो अंतरात्माची पाहता कर्ता भोक्ता तत्वता प्रत्यक्ष आहे युगान युगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहा आत्मा वर्तवितो शरीर तोचि देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवे तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती प्राणी बापुडे कष्टती देवास नीणता मग विचारिता अंतःकरणी जेथे तेथे धोंडा पाणी उगे चिवणवण हिंडोनी काये होते ऐसा ज्यासी विचार कळला तेणे सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनासी। ऐसी हे विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी भुलले भ्रमे, त्यास हे कळेना। अंतरवेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती। विवेके विण जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन। पाहात समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडुनी पावला निरंजनी। आरे जे आकारासी येते, ते अवघेच नासून जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे। चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते। प्रचीती विण जे केले, ते अवघे व्यर्थ गेले। प्राणी कष्ट कष्टोची मेले, कर्म कचाटे। कर्मा वेगळे न भावे, तरी देवास कासया भजावे। विवेकी जाणती स्वभावे, मूर्ख नेणे। काही अनुमानले विचारे, देव आहे जगदांतरे। सगुणा करिता निर्धारे, निर्गुण पाविजे। सगुण पाहाता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला। संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप। परमेश्वरी अनुसंधान, लाविता होईजे पावन। मुख्य ज्ञानेचे विज्ञान पाविजे ते। ऐसी हे विवेकाची विवरणे, पाहावी सुचित अंतःकरणे। नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोधार।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरदेव निरूपण नाम समास आठवा।